श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। मौनाची अशी 33वी ओवी आपली घेऊन झाली, या लागी मौनेची बोलीजे। काही न होणी सर्व होईजे, नवतालाही जे काहीच नाही, अशी मौनातून कम्युनिकेशन करण्याची, शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू, अशा प्रकारची ही 33वी ओवी चांगदेव पासष्टीची काल घेऊन झालेली होती। आज आणि उद्या दोन दिवस आपण 34वी ओवी पुढे नेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नाना बोधाचिये सोयरिके साच पण जेणेके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी। अनेक प्रकारे होणारा बोध, नाना बोधाची सोयरिके, अनेक प्रकारे होणारा बोध, यामुळे त्या आत्म्याशी सोयरिक जमते। साच पण जेणे एके, जे जे काही घडते ते त्या आत्म्यावर घडते। नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी असा बोध होतो, आणि मीच एक सत्य असून बाकीचे माझ्यामुळे, माझ्याच अधिष्ठानावर खेळते। उदाहरणार्थ पाण्यामुळे अनेक कल्लोळ, तरंग, लाटा अशा होतात, पाण्यावर त्या सर्वांचा भास होतो, पण कल्लोळावर पाणी अवलंबून नाही। कल्लोळ तरंग नसले तरी पाणी आहेच आहे, म्हणजे पाणी असून त्याच्यावर तरंग किंवा लाटा जर निर्माण झाल्या तर लाटांचा भास होतो, पण मुळात तो भास वगळला की मग ते मुळात पाणीच आहे। आता आपली आणि बोधाची सोयरी कशी होते, म्हणजे आपण म्हणजे आत्मा आणि बोध म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली उपाधी किंवा आपल्याला जाणवत असलेल्या आपल्या फिलिंग्स, तर आपण त्या फिलिंग्समध्ये गुरफटून राहतो। आपल्याला वाटतं त्या फिलिंग्स म्हणजेच मी आहे, जेव्हा की मी निराळा आहे। आपली आणि या बोधाची सोयरी कशी होते, ज्ञानाची आणि आपली सोयरी कशी होते, तर आपण ज्ञाता असतो आणि जे आपल्याला सर्व पदार्थ जे दिसतात ते सर्व पदार्थ कुठल्या सिनेरीमध्ये किंवा एखाद्या दृश्यामध्ये, नदी असेल, डोंगर असेल, आकाश असेल, हे सर्व जे दिसतं ते ज्ञेय, म्हणजे प्रयत्नपूर्वक आपण पाहतो किंवा आपल्याला दिसते डोळ्यांनी ते ज्ञेय, हे सारे विश्व जे आपल्या दृष्टीस पडते तो जाणण्याचा विषय किंवा ज्ञेय झालेत। तर दिसणारे जे अनेक पदार्थ, प्राणी, वनस्पती, हे सर्व ज्ञेय आहेत। ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये सोयरिक जमते। ज्ञाता म्हणजे तो पाहणारा, आणि ज्ञेय ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात ते ज्ञेय झाल्यात, तर त्या दिसतात म्हणून आपल्याला वाटते की त्या आहेत, त्या एक्झिस्ट करतात, आणि त्या एक्झिस्ट करतात या फिजिकल फिलिंगमुळे आपण त्यांच्या बोधामध्ये गुरफटतो, त्यांचा बोध आपल्याला होतो। म्हणून ज्ञेय आहे असं आपल्याला खरोखरी जाणवते, पण ज्ञात्याच्या सापेक्ष जर विचार केला तर ज्ञाता हा आत्मा, पण थोड्या वेळासाठी आपल्याला तो विसर पडतो। आपण या डोळ्यांना, या शरीराला, यालाच ज्ञाता समजू लागतो, या बुद्धीला, म्हणजे एकंदरीत या जीवाला किंवा या शरीराला, यालाच आपण ज्ञाता समजू लागतो। आणि म्हणून ज्ञेय आणि ज्ञात्यामधला जो खरा बोध आहे तो न होता भासमान असणारा आंशिक किंवा आभासी असा बोध आपल्याला होतो. ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या आपलेपणामुळेच ज्ञान होते. आता जे आपण पाहतो आहे ते खरं असं जाणवते आपल्याला, आणि ते आपणच पाहतो आहे, आत्मा म्हणून नाही देह म्हणून पाहतो. तर या पाहण्याची जी क्रिया किंवा ते जे आपल्याला ऑब्झर्व होतं आहे, आपण जे ऑब्झर्वेशन्स करतो, तर ज्या प्रोसेसने करतो त्याला ज्ञान म्हणायचं इतकंच. तर हे ज्ञान होणार नसेल तर ज्ञाता आणि ज्ञेय यांचा संबंध, यांचं सोयरिक काही राहणार नाही. ज्ञान जर मधात नसेल, म्हणजे जी प्रोसेसिंग जर नसेल मधातली, तर मग ज्ञेय वेगळं झालं आणि ज्ञाता वेगळं झालं आणि दोघांमध्ये काही संबंधच नाही. दोघांमध्ये संबंध स्थापित करायचा असेल, सोयरिक स्थापित करायचं असेल, तर मग त्या ज्ञानाची गरज आहे. तर हे ज्ञान होणार नसेल तर ज्ञाता आणि ज्ञेय यांचा संबंधही होऊ शकत नाही किंवा यांची सोयरिकसुद्धा होऊ शकत नाही. आता व्यावहारिकदृष्ट्या जसा आपण संबंध करतो, नातेगोते जुळवतो, लग्न जुळवतो, तर त्यात काय करतो आपण, त्या व्यवहारातसुद्धा दोन घराण्यांची सोयरिक, मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाच्या निमित्ताने करतो. तर याच्यामध्ये दोन घराणे झाले आणि सोयरिकीची प्रक्रिया आली. तसे इथे सोयरिक जमण्यासाठी एक घराणं म्हणजे ज्ञेय, दुसरं घराणं म्हणजे ज्ञाता, आणि या दोघांमध्ये सोयरिक जमण्यासाठी नवरा नवरी. तेव्हाच ज्ञान बोध होतो आणि या बोधासाठी एका प्रकारची त्रिपुटीच तयार होते. मग जशी आधी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी होती, तशी आता इथे ज्ञेय ज्ञाता ज्ञान अशी त्रिपुटी तयार होते. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, जशी दृष्टा दृश्य दर्शन, त्याचप्रमाणे हे ज्ञेय ज्ञाता ज्ञान. या दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटीत एक मीच आहे असं सिद्ध करून दाखवलं माऊली ज्ञानेश्वरांनी. तसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीमध्येही माझ्याशिवाय अन्य काहीच नाही, म्हणजे त्या आत्म्याशिवाय दुसरं काहीच याही त्रिपुटीमध्ये नाही आणि त्याही त्रिपुटीमध्ये नव्हतं. मी आत्माच या सर्व त्रिपुटीमध्ये भरलेला असतो. मीच ज्ञाता, मीच ज्ञेय आणि मीच ज्ञान हे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताने सांगितले आहे. तर नाना बोधाची सोयरीके साचपण जेणे एके, तो आत्मबोध हा एकच असतो. नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी, पाणी ही निरनिराळ्या लाटांच्या स्वरूपात जसं दिसते, जसे पाण्यावर अनेक तरंग लोटा उठतात, जे तरंग उठतात ते पाण्यातूनच उठतात आणि पाण्यामध्ये शांत होतात. त्या तरंगामध्ये सुद्धा पाणीच आहे. या सर्व तरंगाचे अधिष्ठान मूळ हे पाणीच आहे. त्याप्रमाणे दृष्टादृश्य दर्शन असो किंवा ज्ञेय ज्ञाता ज्ञान असो, या सर्वांचं मूळ तो आत्माच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हा बोध चांगदेवाला देत आहे की त्रिपुटी कोणतीही पूर्ण नाही. त्रिपुटीचे तीन भाग दिसतात खरे, पण ते मुळात एकच आहे, त्यात तीन भाग नाहीच. तसा ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी अगदी पाण्यासारखी आणि लाटासारखी आहे. त्या पाण्यावरच तरंग लाटा खेळतात आणि त्यामध्येच विलीन होऊन जातात. त्याप्रमाणे नाना बोधाची सोयरीके साचपण जेणे एके, म्हणजे एका आत्म्यामुळेच हा बोध होतो. ज्ञाता ज्ञेय ज्ञान हा तिघांना, तिघांचा बोध होतो साचपण जेणे एके, पण त्या आत्म्यामुळेच यांना एकत्व येते. म्हणून हे तीन नसून हे एक होतात आणि जे जे काही घडते तेथे त्या आत्म्यावरच घडते. त्याच्या मुळात तो आत्माच असतो आणि या सर्वांचे अधिष्ठान मी, म्हणजे मी आत्मा आहे. मी इथे आहे याची मलाही जाणीव नाही, म्हणून आपल्याला कायमस्वरूपी हा विसर पडत असतो. आपल्या लक्षातच राहत नाही की आपण एक आत्मा आहोत. ही ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, अमृतानुभव असेल, किंवा ईशावास्य प्रबोधिनी असेल, किंवा इतरही कोणते आध्यात्मिक ग्रंथ असेल किंवा वेदांतिक ग्रंथ असतील, ते मग आचार्यांचे म्हणजे शंकराचार्यांचे असू देत, रामानुजाचार्यांचे असू देत, कोणाचीही असू देत, सर्वांमध्ये एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी आधी पण बोललो आहे या गोष्टीबद्दल की ज्ञान 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 आपण म्हणतो, ज्ञानेश्वरी आणि सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी, अज्ञानाला दूर सारा, ज्ञान आत्मसात करा, पण ज्ञान आहे तरी केवढं? ज्ञान फक्त एवढंच एक वाक्य आहे की मी एक आत्मा आहे. आत्मा पवित्र असेल, शुद्ध असेल, पण मी आत्मा आहे. फक्त इतकं क्षणोक्षणी पदोपदी लक्षात ठेवणे हेच सर्वात मोठं ज्ञान आहे. आणि त्यासाठीच ही सगळी खटपट आहे. हे सगळं दररोजचं वाचन, दररोजचा अभ्यास, दररोजचं आपलं ऐकणं, त्याप्रमाणे आचरण करणं, हे सगळं फक्त तेवढ्यासाठीच आहे. क्षणोक्षणी पदोपदी हा विसर पडू नये. तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तर देवाच्या माध्यमातून फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की मी कोण आहे. मी तर एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. आणि आपले जे जुन्या काळचे लोक होते ना, ते फार सिस्टमॅटिक होते. आता बघा, 5,500 वर्ष झालीत महाभारताला होऊन, त्याच्या जवळजवळ 2,500 वर्षापूर्वी रामाचं युग होतं, सतयुग. त्या रामाच्या युगामध्ये, श्रीरामाच्या युगामध्ये सगळं सत्याचा बोलबाला होता. आणि आतापासून जवळजवळ 8,000 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती, तेव्हाचा राम अजूनही आपण एकमेकांना भेटतो तर काय म्हणतो, राम राम. आता त्या राम राम शब्दाचे अनेक प्रकार झालेत, पण गावाखेड्यामध्ये अजूनही सकाळी एकमेकांची गाठ पडली तर काही कारण असो वा नसो, दोन्ही हात जोडून लोक राम राम करतात. आणि आधी तर असं होतं की कोणी नवाडा माणूस, नवता माणूस, नवीन माणूस गावामध्ये असेल तर त्यालासुद्धा राम राम करायचे, आणि अजूनही करतात अनेक गावांमध्ये, ही प्रथा अजूनही आहे. तर याचा काय अर्थ होत असेल? आपण ओळखीचा असू देत किंवा अनोळखी असू दे, त्याला आपण राम राम करतो. आता राम शब्द हा त्या श्रीरामाला सूचक तर आहेच, दाशरथी रामाबद्दल तर आपण बोलतोच, पण त्याला आपण परमात्मा समजतो. म्हणजे तो एका सुंदर आत्म्याचं प्रतीक आहे, त्या परमात्म्याचं एक प्रतीक म्हणून रामाला आपण विचार करतो. आणि सर्वांच्या अंतर्यामी आपण त्या रामाला पाहतो. कोणाची कोणाशी ओळख आहे किंवा नाही आहे. एखाद्यानं म्हटलं की अरे काय लबडा माणूस आहे, मी याला ओळखती नाही तरी मला रामराम घालतो. अरे राजा, तू ओळखत नसशील, तू त्या शरीराला ओळखत नसशील, पण तुझ्यामधल्या आत्म्याला, त्या आत्मारामाला तर तो ओळखतो ना. मग तो खेडूत जर असेल, गावंडळ असेल, गावठी अडाणी असेल, तरी त्याची बुद्धी केवढी मोठी विशाल म्हणावी, की तुमची ओळख नसताना सुद्धा तुमच्या आतल्या रामाला त्याने ओळखलं. ही सवय, 1,000 वर्षापासूनची आलेली, चालत आलेली सवय, हे सहज रीतीने या आपल्या हिंदू फिलॉसॉफीच्या माध्यमातून, हिंदू मायथॉलॉजीच्या माध्यमातून किती सोप्या पद्धतीने आपल्याला भरून दिलेली आहे. इंग्रजीमध्ये आपण गुड मॉर्निंग, गुड नून, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, म्हणजे तिथे फक्त काळबोधक आपलं संबोधन आहे, आणि इथे हिंदू फिलॉसॉफीमध्ये आत्मबोधक संबोधन आहे. बरं का? इथे कल्लोळ दिसत नाही, इथे तरंगा दिसत नाही, इथे सर्वत्र पाणीच दिसत आहे. राम सर्वांठाई असलेल्या आत्म्याचं प्रतीक आहे, म्हणून सर्वाघटी राम देहादेही एक. सर्वागटी राम देहादेही एक, ही जी शिकवण आहे माऊलीची आणि हजारो वर्षापासून चालत आलेली, ही अत्यंत सहज रीतीने आपल्यापर्यंत पोचलेली आहे. शहरातील लोक एकमेकांना हँडशेक करतात, हॅलो म्हणतात, गुड मॉर्निंग म्हणतात, सुप्रभात म्हणतात. गावातील खेड्यातील लोक अजूनही रामरामच घेतात आणि जुने मित्र आताही व्हॉट्सॲपमध्ये ग्रुप तयार करतात आणि ग्रुपमध्ये सकाळी एकमेकांना रामराम ठोकतात. आता इथे दाशरथी राम जरी मनात असेल तरीही एकामेकाच्या अंतर्यामी असलेला राम इथे त्या त्या रामाचं प्रयोजन आहे. त्या रामाला अभिप्रेरित रामराम आहे किंवा नमस्कार आहे. नमस्काराचा पर्याय रामराम झाला होता. रामराम शब्दामध्येच नमस्कार लपला. नमस्कार हे नमन आहे, पण रामराम याला काय म्हणू शकतो आपण? याला उद्बोधन म्हणू शकतो, नमन म्हणू शकतो की अभिवंदन म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? जे काही नाव द्या असेल ते नाव द्या, पण ही खरी पद्धत एकामेकाच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याला पाहणे, त्या आत्म्याच्या रूपाने तो परमात्मा सर्वांच्या ठाई बसलेला आहे, ही शिकवणूक आहे या हिंदू मॅथॉलॉजीची. इतकं सूक्ष्म याच्यामध्ये इतकी चांगली फिलॉसॉफी भरलेली आहे, याला आपण या रीतीने विचारच केलेला नाही. नाना बोधाची ये सोयरी के साच पण जेणे एके. बोधाची सोयरी काही असू द्या, कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, कोणी थोर असेल, कोणी लहान असेल, कोणी बुद्धिमान असेल, तर कोणी अगदीच गावंढळ असेल, पण तरी साच पण जेणे एके. सर्वांच्या अंतर्यामी तो एक आत्माच रामाच्या रूपाने वसलेला आहे. नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी. तर कितीही निरनिराळ्या नावाचे लोक असतील, कोणाचं नाव रमेश असेल, कोणाचं सुरेश असेल, कोणाचं रामा असेल, कोणाचं श्यामा असेल, कोणाचं नाव काही का असे ना, कोणी स्त्री असेल, कोणी पुरुष असेल, कोणाचं नाव काही का असेल ना, नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी. सर्वांच्या ठाई तो एक आत्माच वसलेला आहे आणि म्हणून त्या आत्म्यावरच या सर्व गोष्टी घडतात आणि या सर्वांचे अधिष्ठान मी आत्मा आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आणि या चांगदेव पाशिष्ठा माध्यमातून सुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराज हे सांगत आहे. चांगदेवांना या ग्रंथाच्या माध्यमातून माऊली हेच शिकवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पत्रांद्वारे हेच कळवतात की चांगदेव कितीही थोर योगी असले तरी त्यांना हे सांगतात की ही जी त्रिपुटी आहे, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ज्या ज्ञानाबद्दल आपण मोठ्या थापा मारतो, गप्पा मारतो, ते ज्ञानसुद्धा काही कामाचं नाही आहे. कारण जो ओरिजिनल आहे, जो आहे तो, तर या तिघांच्या पल्ल्याड आहे, तिघांच्या पलीकडे आहे. ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीच्या वेगळं आहे आणि म्हणून एकदा का त्याचं दर्शन झालं, साच पण जेणे एके, ते एकदा साच आपलं जे सत्य स्वरूप जे ते एकदा का कळलं तर मग सर्वत्र तो आत्माच भरून राहिला आहे याची प्रचिती यायला उशीर लागणार नाही. आपण कितीही प्रयत्न करतो आहे आता, पण तरी आपली जी अवस्था आली पाहिजे ती कोणती आली पाहिजे, सर्वांच्या ठिकाणी तो एक परमात्माच भरलेला आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. पण दुर्दैवाने असं कळणं इतकं सोपं नसते आणि म्हणून सतत अभ्यासाने, सतत प्रयत्नाने, सतत सरावाने आपल्याला हे एक दिवस नक्कीच कळून येईल. मी येथे आहे याची मला जाणीव आहे. अशा स्थितीत मी आत्मरूप स्वरूपाने तेथे आहे की नाही हा प्रश्न आहे. म्हणून जर आपल्याला क्षणोक्षणी या गोष्टीची आठवण राहत असेल, या गोष्टीचा असा भाव असेल आतून की मी एक आत्मा आहे, तेव्हा आपल्याला हे कळेल की या ओळीचा अर्थ काय आहे. नाना बोधाची, नाहीतर मग ही शब्द आहे, नाना बोधाची सोयरी के साच पण देणे एक. आज 34व्या ओळीवर आपण इथे थांबणार आहोत. नाना बोधाची सोयरी के साच पण जेणे एके, नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी। या बवीचा उरलेला भाग आपण उद्या घेऊ। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ महाराज की जय।